सुपर हिट 93.5 रेड एफएम पर वही आवाज वही अंदाज यानी कि लाइट्स कैमरा एक्शन शुभदीप के साथ लाइट्स कैमरा एक्शन। गुड मॉर्निंग, मी कलाकार श्रुती तुमच्या सोबत आणि आजचा कलर आहे येलो। और येलो मैं इसी कलर के साथ यहाँ पर हूँ। हैप्पी नवरात्रि एवरीवन। आणि काल ना मला माझ्या एका मैत्रिणीचा कॉल आला, मला म्हणाले की श्रुती यू मस्ट टेक अ थेरपी टू रिलॅक्स युअर माइंड। तर 2 मिनटं मला असं वाटलं की बाईंनी काय प्रोफेशन चेंज केलं आहे का, म्हणजे काय क्लासेस वगैरे सुरू केलेत का। पण नंतर ती मला म्हणाली की ती देखील आम्ही जे इनिशिएटिव्ह घेऊन आलो आहोत ते ती सध्या ऐकते आणि तिला असं वाटतं की त्याचा परिणाम नक्कीच खूप जास्त होतो। तुमचं मन जोड होतो जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी ऐकता। आय एम टॉकिंग अबाउट
रिजेक्टेड, रिजेक्टेड, रेज्ड अँड रिबॉर्न।
एक्झॅक्टली, म्हणजे जेणेकरून गर्ल चाइल्ड ज्यांना तिच्या जन्मदात्या आई वडिलांनी मुलगी आहे म्हणून नाकारलं, पण आज ती मुलगी एका वेगळ्या कुटुंबाचा भाग आहे, त्यांना इंडिपेंडेंटली सांभाळतीये आणि तिला देखील भरपूर प्रेम मिळतं आहे तिच्या सध्याच्या आईवडिलांकडून। हे सगळं माझी मैत्रीण पण ऐकत होती म्हणून तिला असं वाटलं की बापरे, ह्याचा किती मोठा परिणाम त्या मुलीच्या मानसिकतेवर होऊ शकतो। आपल्याला ऐकूनच इतकं वाईट वाटतं तर तिचं काय झालं असावं। बरं, आणि मी तर गेल्या 4 दिवसांपासून अशा काही मुलींशी गप्पा मारतीये आणि त्यांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतीये। उद्देश एकच आहे की पहिली गोष्ट म्हणजे की ती मुलगी आहे म्हणून तिला पोरकं करू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमलं तर अशा मुलींना दत्तक घ्या आणि त्यांना आई वडिलांचं सुख द्या, प्रेम द्या। या इनिशिएटिव्हसाठी अनेक लोकांचे कॉल्स आणि मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचत आहेत। पूजा हरबाडकर हिने मला मेसेज केला होता माझ्या इन्स्टा हँडलवर आणि तिच्याबद्दलच्या काही गोष्टी वाचून मला देखील फार वाईट वाटलं। आणि काय होता हा मेसेज करणार तुम्हाला या ब्रेक नंतर। हाय पूजा।
हाय हाय मॅडम, काय म्हणताय?
मी मस्त। मला कळेल की काय झालं होतं नेमकं?
पहिला भाऊ होता मला, 1-8 वर्षाचा असताना गेला ऍक्सिडेंट मध्ये।
बर।
आणि मग मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, मग एक बहीण होती त्याच्या पाठोपाठ आम्ही 6-5 जणे झालो।
ऐक।
आणि चांगले एमएससीबी मध्ये होते कामाला ते, चांगल्या ह्याच्यामध्ये। आणि मग त्यांच्या मनात असं मुलगीच का झाली, मुलगा हवा होता, मग एक चान्स घ्यायचा दुसरा चान्स, मग ते म्हणता म्हणता सगळ्या मुली झाल्या त्यामुळे ते नाराज झाले। आणि आम्ही एवढे छोटे छोटे होतो, मी दुसरीत असल्यापासून आम्हाला म्हणजे मला आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेलं, मी सगळ्यात लहान, 6वा नंबर माझा। आईनी अशीच घरची पोळी भाजीची कामं घर जाऊन अशी केलेली आणि आम्हाला वाढवलं तिने। माझा जो भाऊ गेला ना सगळ्यात मोठा होता, त्याच्यानंतर तिला जो हार्ट अटॅक आला जोरात, आणि त्या आजारात ह्याच्यामध्ये सुद्धा आमचा तिने सांभाळ केला, पोळी भाजीची कामं केली तिने, आम्हाला वाढवलं। इव्हन आम्हाला सुद्धा कुणाचा आधार नव्हता, म्हणजे आईच्या नातेवाईकांचा पण नव्हता, म्हणजे आजी आजोबा किंवा इकडनंही आधार नव्हता आम्हाला। शाळेला मग कुठनं मदत मिळणार आम्हाला शाळा शिकायला वगैरे, मग आम्ही असं मे महिन्यात असे आपण नाही का लग्नात वाढप वगैरे कामं करतो, तसं आम्ही मग त्याची कामं करायची वाढायची वगैरे, मग आमच्या सगळ्यांचे मिळून असे पैसे साचायचे, मग त्याच्यातनं आम्ही वह्या पुस्तकं किंवा युनिफॉर्म असं आम्ही घ्यायचो। माझं म्हणतं स्ट्रगल करता करता मग माझी आई पण एक्सपायर झाली, मग वडील नंतर आमच्या सगळ्यांचे लग्न झाल्यानंतर कळलं की एक्सपायर झालेली। पण मग असं त्यांनी असं करायला नको होतं की मुलगा नाही मुलगा नाही, आज त्याच मुलींनी तुम्हाला अगदी कौतुकाने तुमचा सांभाळ केला असता।
असं वाटतं आईचे जे कष्ट आहेत त्याचं चीज तू केलंय, कारण तिची हीच इच्छा होती की पुढे जाऊन तुम्ही मुली लोकांना इन्स्पायर करावं की बघा आम्ही मुली असून काय करू शकतो, किती शिकू शकतो आणि किती जीव लावू शकतो।
नाही खरंच तुम्ही हे जे उपक्रम चालू केलाय ना म्हणजे नवरात्रीत, तो खरंच चांगलाय। की मी काल तुमचा शो एवढा ऐकत होते ना, मला असं झालेलं की माझी जे माझ्या बाबतीत घडले ते मी तुम्हाला कधी सांगू आणि माझं मन मोकळं कधी करू असं झालेलं मला। आणि खूप छान तुम्ही हे करताय, तुम्हाला अगदी देवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे खरंच। तुम्हाला छान अगदी तुमची कुठपर्यंत तुमची हे होऊ दे अशी माझी देवाकडे इच्छा आहे।
थँक्यू। पण मला फक्त एकच म्हणायचंय की ह्यातनं लोकांना इन्स्पायर व्हावं, हे जे मीडियम माझ्या हातात आहे त्याचा योग्य उपयोग करून त्यांची जर विचारसरणी मी बदलू शकले तर तेवढंच मला काय हवंय आयुष्यात। त्यामुळे थँक्यू की तुला स्वतःला देखील ह्या फिलिंग्स माझ्यापर्यंत पोहोचवाशे वाटल्या आणि शेअर कराव्याशा वाटल्या। ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर, डोंट वरी, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, वी आर सो प्राऊड ऑफ यू आणि वी ऑल आर विथ यू।
थँक्यू।
आज देखील तुम्ही ऐकणार आहात एक इन्स्पायरिंग स्टोरी नमिताची, जिला 28 वर्षांपूर्वी तिच्या जन्मदात्या आईबापाने जरी सोडलं तरी देखील सराफ कुटुंबाने तिला अडॉप्ट केलं आणि आज ती मुलगी कसा आनंद देते या परिवाराला, ऐका इन जस्ट अ बिट ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. तिच्या वडिलांशी आज होत आहेत गप्पा, कारण आईला जेव्हा पण मी बोलायला सांगायचं तेव्हा त्यांना खूप भरून यायचं. तर आज तिचे बाबा विलास सराफ आपल्या सोबत. काका, मला तुम्हाला विचारायला आवडेल की मुलीचं आणि बापाचं नातं तर म्हणजे फारच जवळचं नातं असतं. तुम्ही हा निर्णय कधी घेतला की आपण मुलगी दत्तक घेऊयात?
लग्न 1983 साली झालं. त्यानंतर मिसेस त्यावेळी जॉबलाही होती, मीही जॉबला होतो.
बरं, तुम्ही काय करायचा?
मी एसटी महामंडळामध्ये इलेक्ट्रिक म्हणून कामाला होतो.
आणि त्या
ती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये जॉबला होती.
बरं,
तर लग्न झाल्यानंतर 4-5 वर्ष तर असेच जातात.
बरोबर,
होईल होईल. नंतर डॉक्टरी इलाज चालू केले, पण त्या डॉक्टरी इलाज 2 वर्ष काय करताना हिला जॉब आणि ते ट्रीटमेंट घेणं इतकं अवघड व्हायचं की मग मी पेपर वाचता वाचता तर रोजच्या अनेकदा श्रीवत्सच्या जाहिराती यायच्या. त्यावेळी मला कुणी गायडन्स केला नव्हता की असं असतं, पण मी अचानक ठरवलं की आपल्याला मुलगा तर घ्यायचा नाही, मुलगीच दत्तक घ्यायची. मग आम्ही चिंचवडवरून रेल्वेने ससूनला डायरेक्ट गेलो. तिथं चौकशी करताना रूम नंबर 33 हे त्यांनी सांगितलं. तिथं एकही मूल बिल आम्हाला काही दिसलंच नाही, म्हणजे मीही जरा साशंक झालो. मग त्यांनी आमचे जवळपास महिनाभर 2-3 इंटरव्ह्यू घेतले की आमची खरोखरीच आतली इच्छा आहे का मुलगी घ्यायची. आणि मग त्यानुसार 1 महिना झाल्यानंतर त्यांनी मला शेवटचा प्रश्न विचारला की आजकाल सगळे मुलंच घेतात, मुली घेत नाही. तर मग मी एकच सांगितलं की मुलगा लग्न झाल्यानंतर आई वडील 2 नंबरला जातात आणि बायको 1 नंबरला जाते, पण मुलगी लग्न जरी झालं तिच्या मनात आई वडील पहिले असतात आणि बाकीची फॅमिली 2 नंबरला असते. या सूत्र त्यांना सांगितल्यावर त्यांना ते पटलं आणि मला ते संस्थेत त्यांनी नेलं.
आणि हा निर्णय तर त्यांनी घेतलाच, पण जेव्हा त्यांनी पहिल्यांदा नमिताला पाहिलं तेव्हा कुठला प्रश्न सोफोश या संस्थेच्या मॅडमला विचारला? ऐका या ब्रेक नंतर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत.
छोट्या छोट्या मुली होत्या आणि सगळ्या अशा गोऱ्यापान पण होत्या, छान छान होत्या, आणि मनात एक होत की अशीच मुलगी घ्यायची आपल्याला. पण ज्यावेळी अभ्यंकर मॅडमनी मला 3 मुली दाखवल्या त्या सावळ्या स्वरूपाच्या, मी जरा त्यांना ती शंका विचारली की असं का, तर ते म्हणाले तसं नसतं, म्हणाले तुम्हाला दोघांना पुढे मॅच व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला तुम्हाला तुमच्या वर्णरूपावरतीच ती मुलगी तुम्हाला दाखवली जाते, नाही गोरी मुलगी पुढे लोकच म्हणतील ही दत्तक. असं झालंय की आम्हाला कुणीलाही सांगितलं तरच कळतं की मुलगी आम्ही दत्तक घेतली. मग त्या 3 मुली त्यांनी दाखवल्या. त्या 3 मुलीमध्ये 1 मुलगी जाड होती, 4-5 महिन्याच्याच होत्या तिही, दुसरी रडत होती, आणि माझी नमिता आजची ती आपली तोंडामध्ये अंगठा घालून शांतपणे बघत होती. आणि मी एक माझे जे काही आध्यात्मिक मध्ये गजानन महाराज आहे त्यांचं नाव घेऊन मी तिला सिलेक्ट केली.
सो लक्ष्मीच्या पावलाने घरी आलेल्या नमिताने आज सराफ कुटुंबाला आनंद वैभव सगळं दिलंय, पण तिला सराफ कुटुंबात एक्सेप्ट करण्यासाठी एका व्यक्तीचा मात्र नकार होता. पण कसं केलं त्या व्यक्तीचं देखील नमिताने मतपरिवर्तन.
घ्यायच्या वेळी मी कुणालाही कल्पना दिली नव्हती, भावाचं सुद्धा एवढं काही नाही, प्रश्न होता फक्त आईच. पण आई एक वाक्य बोलून गेली होती मला, आपली कुठे इस्टेट व्हायला चालली दत्तक घ्यायला. तर अभ्यंकर मॅडम म्हणाले काय की तुमच्या आईला पटत नाही ना, तुम्ही शेजारपाजारच्यांना सांगा. आणि शेजारी 2-3 मैत्रिणी आईच्या होत्या, त्यांना सांगितल्यावरती त्यांनी दुसऱ्याशी येऊन त्यांना भेटले आईला आणि काय हो तुमच्या मुलांनी किती मोठा निर्णय घेतला, एवढा छान निर्णय आजकाल कोणी घेत नाही. आणि ह्याच्यानंतर आमच्या आईला त्याच्यामध्ये जरा वेगळं वाटायला लागलं. ज्यावेळी हँड ओव्हर करायची होती ना मिता, त्यावेळी आई आमची नाईला जसं आमच्याकडं बरोबर आली होती आणि 5 महिन्याची नमिता होती, तिला त्यावेळी महुआ नाव होतं तिचं संस्थेत. आम्ही तर आल्यानंतर अभ्यंकर मॅडमनी आमच्या आईच्या मांडीवरच तिला तो दत्तक समारंभ त्याच्या मांडीवर केला.
क्या बात है.
आणि मांडीवर ठेवल्यानंतर नमिता पहिल्यांदाच आईकडे बघून आमची अशी गोड हसली की आमची आई त्या वेळापासून वेडीत झाली की शेवटपर्यंत नमिता नमिता नमा नमाच तिचं हे होतं.
प्रेमाने आपण जग जिंकू शकतो, तिने देखील त्या माऊलीचं मन जिंकलं. पण नमितामुळे जिला आई बनता आलं, अशा नमिताच्या आई म्हणजे उज्ज्वला सराफ यांचा काय होता अनुभव जेव्हा त्यांनी पहिल्यांदा तिला हातात घेतलं?
त्या दिवशी तर मला अतिशय आनंद झालेला. मी त्या दिवशी तिला ठेवलंच नव्हतं, खाली कुरवाळून छातीपाशी घेऊन बसायची. तिचं जे हे माया असायची ती मला हे व्हायची, त्यामुळे मला जास्त अजून प्रेम यायला लागलं. मी थोडीशी तापट आहे, पण तिचा स्वभाव खूप अगदी पहिल्यापासून शांत, म्हणजे तिने कधी हट्टच केला नाही. मी उलट म्हणायची, अगदी नमिता हे घे ते घे ते घे, तिने कधी मला हट्ट केला नाही, ते मला खूप असं जाणवायचं, अशी समजूतदार आहे ती.
आणि जेव्हा ह्याच नमिताला तिच्या पास्टबद्दल जाणून घ्यायची संधी मिळणार होती की तिचे जन्मदाते आई बाबा कोण आहेत, कोण आहेत तिचे खरे आई बाबा, तेव्हा काय होतं तिचं उत्तर, ऐका इन जस्ट अ बिट.
आपण ही संस्था आणि तिचं आधीचं रेकॉर्ड याच्यामध्ये पूर्णपणे एक भिंत असते, ती तुम्हाला कधीही
कळत नाही.
जर पाहिजे असली तर ते सांगतात, पण त्याच्यासाठी त्या मुलीची मुलाची इच्छा पाहिजे. पण मला कधीही त्याबद्दल आजता काय उत्सुकता नाही की ती कोण होती, तेव्हा मला काही प्रश्नच आलेले नाही, आजता काय येत नाही. आणि नमिता सुद्धा एका डिबेटमध्ये तीन मुलींनी डिबेटला होत्या, त्यात एके मुलीने सांगितलं की मी माझी पहिली आई कोण होती ते शोधलं संस्थेतर्फे. दुसरी म्हणाले की मी आता आई वडिलांकडे लग्न झाल्यानंतर कदाचित माझी इच्छा होईल. पण माझ्या नमिताने स्पष्ट सांगितले की मला त्याच्याबद्दल 1% सुद्धा इंटरेस्ट नाही, हेच माझे आई बाबा आहेत. 10वी पास झाल्यानंतर तिला त्यावेळी 75% मार्क पडले. त्यावेळी मी माझ्या अनुभवावरनं डिप्लोमा करावा अशी माझी इच्छा होती. मग तिला म्हटलं तू असं कर, ENTC ला जा, जर तुला जमलं तर तू कर, नाही तर आपण परत 11वी 12वी करू. वैशिष्ट्य म्हणजे डिप्लोमाच्या पहिल्याच वर्षी तिने 80% पुढेच मार्क ठेवले.
वा.
आणि त्याच्यानंतर डिप्लोमामध्ये कम्प्लीट होताना सुद्धा 80-82% असल्यामुळं
डिस्टिंक्शन मिळालं.
हां, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला तिला प्रवेश मिळाला. म्हणजे तिने असं चॉईस स्वतः काही केलंच नाही की मी हे करते मी ते करते. आणि पहिल्यापासून तिला कसं झालं की बाबा म्हणजे आपले आदर्श, बाबा जे म्हणतात तेच
करायचं
असतं. मला माझ्या लहानपणी जे काही मिळालं नाही ते मी तिला त्या वयाच्या आधीच देत होतो.
अच्छा.
म्हणजे ती चालायला लागल्यावर मी सायकल आणली, डिप्लोमाला गेली ती सांगायच्या आधी तिला मी लॅपटॉप घेऊन दिला, गाडी घेऊन दिली, म्हणजे मला वाटायचं माझ्या मुलीला मिळावं.
आणि अर्थात अशा मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा बापापेक्षा जास्त कोणी हळवं होत नाही.
माझी एक इच्छा होती मी कोणत्या परिस्थितीत माझ्या मुलीला जास्तीत जास्त जवळ आणणं. आणि मी माझ्याच घराच्या जवळपासच जावयाच्या सहकार्याने त्यांना एक जवळच फ्लॅट घेऊन दिलेला
आहे.
त्यामुळं माझी मुलगी माझ्याजवळ राहील ही इच्छा होती, म्हणून आम्ही बाहेरची इतर कुठलं काही लांबचं बघितलं.
दत्तक हा शब्द म्हणणं जेवढं सोपं आहे ना, तेवढाच त्याबद्दल त्या मुलीला सांगणं फार अवघड आहे. कसं सांगितलं हे सत्य नमिताला तिच्या आईने.
तिला काय करायची, मी ह्यांची नाईट असायची खूप वेळेला. मग गोष्टी रूपात तिला एक एक मी कहाणी सांगायची, कृष्णाची ह्याची त्याची, त्या कहाणीमधूनच तिला, त्यामुळे तिला काही कळलंच नाही आपण दत्तक आहे वगैरे असं. कहाणीमधूनच तिला मी गोष्टी रूपात सांगून.
पण एका वयानंतर तर कळतं ना की अरे आपण अडॉप्टेड आहोत, तर काकांना परत बोलायचं, काका म्हणतात मी सांगतो थांबा.
काय नमिताला 5 महिन्याची असं दत्तक घेतली, त्यावेळी 6-7 महिन्यांनी संस्थेशी संपर्क आला. तर त्यांची इच्छा होती की तुमच्या पिंपरी चिंचवड साईडच्या लोकांची एखादा फॅमिली अशी दत्तक घ्यायची, गेट टुगेदर घ्या. आणि मीही त्या पद्धतीने गेट टुगेदर घेतलं. मग त्यावेळी अनेक 70 फॅमिलीज जमा झाल्या होत्या. आणि दरवर्षी ते गेट टुगेदर झाल्यामुळं मी अनेक त्या फॅमिलींकडे चक्कर मारणे, अनेक फॅमिली माझ्याकडे येण्यामुळं तिला त्याला सेपरेट मला नंतर सांगायची गरज पडली नाही. कारण तिला कळलं हे सगळं दत्तक, तिला त्याच्यामध्ये वेगळेपणा कधी वाटलाच नाही. परंतु मी अनेक फॅमिलीज अशा बघितल्या की त्यांनी मुलांना सांगितलंच नव्हतं दत्तक आहे म्हणून. आणि मलाही कृपया फोन करून सांगितलं की कृपया तुम्हीही कुणाला सांगू नका, आम्ही काही तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. म्हणजे असेही अनुभव आलेले आहेत.
कशा कशा अनुभवातनं ह्या सगळ्यांना जावं लागतं. पण अडॉप्टेड हा टॅग लागला की बाकी सगळं बरोबर असलं तरी त्या एका गोष्टीमुळे मुलींना लग्नासाठी नकार मिळतो. पण अशात का करावं असं वाटलं नमिताच्याच नात्यातल्या एका मुलाला तिच्याशी लग्न. ऐका, तिचे हस्बंड म्हणजे निलेश जोशी आहे सध्या आपल्यासोबत. ज्यांना मी विचारलं की नमिताशी लग्न करावं असं तुम्हाला का वाटलं,
आमच्या घरामध्ये ह्या गोष्टीवरती कधीच विषय झाला नाही. की जे आम्हाला तो विषय वेगळा वाटलाच नव्हता कधी, की असं आहे म्हणून मग ते त्याची एवढं वेगळं काही चौकशी करा किंवा काय. नात्यातलं होतं, मुलगी चांगली होती, त्यामुळे आम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नव्हता.
बरं, आणि ती उत्तम वक्ता आहे असं म्हणतात, तिच्या कुठल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आज सांगावेसे वाटतील?
ती आहे उत्तम वक्ता आहे. त्यानंतर तिचं एक आहे की सांभाळून राहते ती सगळ्यांना, म्हणजे कुणाला हर्ट होऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सगळ्यांकडे काळजीने तेवढाच बघते जेवढं ती माझ्याकडे बघते. असं नाही की नवरा आहे तर ह्याच्याकडे जास्त काळजी केली पाहिजे
आणि सासू
आहे तर जरा चालतं.
सासूबाईंना बोलायची फार इच्छा होती, सासूबाई या इकडे. काय म्हणाल तुम्ही नमिता बद्दल? नमिताला तुम्ही आधीपासून ओळखत होतात.
ती चांगली वाटली, सगळी इंजिनियर आहे ते म्हणून ते आम्हाला आवडली.
हा,
ह्याला मुख्य म्हणजे आवडली ना.
आणि आज आज काय नमिता कुठल्या गोष्टी सांभाळते?
फायनान्शियली पण सगळ्यांकडे लक्ष देते.
सो नमिता, आज तू आमच्याशी इतक्या दिलखुलास गप्पा मारल्यास, तुझ्या आयुष्याबद्दल इतक्या छान गोष्टी तू आम्हाला सांगितल्यास, तर काय सांगशील ह्या नवरात्रीनिमित्त?
नवरात्रीनिमित्त ॲक्च्युली आत्ता महिला सशक्तीकरणाची खूप गरज आहे जगाला. म्हणजे इव्हन हाऊसवाईफ जरी असेल तरी त्या घरातली संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. आणि सेम जसं ज्या महिला बाहेर पडत आहेत त्यासुद्धा बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि रोज ऑफिस टू होम हा प्रवास करून पुन्हा घरातली सगळी जबाबदारी
पार पडत,
राईट, ही सगळी घरातली जबाबदारी पार पाडणं, दिस इज नॉट अ जोक. सो
जिला तुम्ही नाही म्हणताय ती पण एक देवीच आहे आणि तुमच्या आयुष्यात चांगलाच आनंद आणणार आहे, त्यामुळे तिला नाही म्हणू नका.
राईट.
माझ्या या इनिशिएटिव्हमुळे मी 1% जरी बदल घडवू शकले त्या लोकांच्या मनात ज्यांना असं वाटतं की मुलगा म्हणजे सगळं आहे, मुलगा म्हणजे सर्वस्व आणि मुली काहीच नाहीत, तरी मी म्हणेल की माझा असण्याचा इथे तुमच्याशी बोलण्याचा काहीतरी फायदा झाला आहे आणि माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. सो तुम्ही देखील तुमचं मत, तुमचे फीडबॅक्स माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठी माझं इन्स्टा हँडल आहे RJ Shruti, RJ SHRUTII ह्या नावाने. मेसेजेसची वाट बघते, तोपर्यंत 93.5 रेड FM बजाते रहो.